आकाशवाणी पुणे, मंजुषा गायधनी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राजकोट इथं नौदलाच्या सहकार्यानं छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य आणि मजबूत पुतळा उभारणार असल्याची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती. राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांची घोषणा. राज्यातल्या 2 शिक्षकांना पुरस्कार जाहीर. दहीहंडीचा उत्सव, राज्यात सर्वत्र उत्साहात साजरा. आणि पेशवा घराण्याचे वंशज डॉक्टर उदयसिंह पेशवे आणि ज्येष्ठ अभिनेत्री सुहासिनी देशपांडे यांचं निधन. आता सविस्तर बातम्या. सिंधुदुर्ग जिल्ह्यात राजकोट किल्ल्यावरचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळणं ही अत्यंत दुःखद घटना आहे. नौदलाच्या मदतीनं सरकार याच ठिकाणी भव्य आणि भक्कम पुतळा बसवणार असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. ते काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. या घटनेवरून कोणीही राजकारण करू नये असं आवाहन त्यांनी केलं. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्याचं कारण शोधण्यासाठी आणि पुतळा पुनर्स्थापित करण्यासाठी नौदलाचं एक पथक रवाना करण्यात आलं आहे. यासंदर्भात राज्य सरकार आणि तज्ज्ञांच्या सहकार्यानं काम सुरू असल्याचं नौदलानं म्हटलं आहे. दरम्यान शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी काल मालवण राजकोट इथं भेट दिली. पुतळा कोसळणं हा एक अपघात आहे आणि त्यादृष्टीनेच सर्वांनी त्याकडे पाहावं असं आवाहन त्यांनी केलं. या अपघाताची चौकशी केली जाईल असं आश्वासन केसरकर यांनी यावेळी बोलताना दिलं. या प्रकरणात केंद्र आणि राज्य सरकारवर प्राथमिक माहिती अहवाल दाखल करण्याची मागणी काँग्रेस पक्षानं केली असून आज मालवण बंदची हाक दिली आहे. राजकोट किल्ल्यावरचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्याच्या घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. कराड इथं चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झालं त्यावेळी ते बोलत होते. काँग्रेसचे विधान परिषदेतले गटनेते सतेज पाटील यांनी या किल्ल्याला भेट देऊन दुर्घटनाग्रस्त जागेची पाहणी केली. छत्रपतींचा पुतळा कोसळणं ही दुर्दैवी बाब असून सरकारनं यासाठी जनतेची माफी मागावी असं पाटील म्हणाले. पुतळा कोसळण्याच्या घटनेचा निषेध करण्यासाठी काँग्रेसनं कोल्हापूर, धुळे आणि नाशिकसह विविध ठिकाणी आंदोलन केलं. आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तक यांच्या कामाचं स्वरूप लक्षात घेता कर्तव्य बजावत असताना त्यांचा अपघाती मृत्यू झाला तर 10 लाख रुपये आणि कायमस्वरूपी अपंगत्व आलं तर 5 लाख रुपयांचं सानुग्रह अनुदान लागू करण्यास शासनानं मान्यता दिली आहे. यासंदर्भातील शासन आदेश जारी करण्यात आला आहे. हा आदेश यावर्षी 1 एप्रिलपासून लागू करण्यासही शासनानं मान्यता दिली आहे. यासाठी आवश्यक असणारा निधी आगामी अधिवेशनात पुरवणी मागणीद्वारे उपलब्ध करून देण्यासही मान्यता देण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या वतीनं दिल्या जाणाऱ्या राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांची घोषणा काल करण्यात आली. यंदा देशभरातील 50 शिक्षकांना या पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे. यात महाराष्ट्रातल्या 2 शिक्षकांचा समावेश आहे. गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील आदिवासी बहुल जाजावंडी इथल्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेतील शिक्षक मंतय्या बेडके तसंच कोल्हापुरातील स म लोहिया माध्यमिक शाळेतील कला शिक्षक सागर बगाडे यांना यंदाचा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे. येत्या 5 सप्टेंबर रोजी नवी दिल्लीत हे पुरस्कार प्रदान केले जातील. पुरस्कार जाहीर झाल्यानंतर कोल्हापूरचे कला शिक्षक सागर बगाडे यांनी आकाशवाणीकडे आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.
हा पुरस्कार माझी संस्था, माझी शाळा, माझे प्राचार्य आणि माझे सगळ्या शाळातले विद्यार्थी ज्या 3 शाळातून शिकवलं त्यांना मी अर्पण करतो. या पुरस्कारानं निश्चितच मला बळ मिळालेलं आहे पुढेही काम करण्याचं. निवृत्ती टप्प्यावर असताना अखेरच्या वर्षी हा पुरस्कार मिळाला आहे त्याचं समाधान आनंद दोन्ही आहे आणि जबाबदारी वाढली आहे याचं भान देखील आहे. आणि अशाच माझ्यासारख्या झटणारे जे अनेक शिक्षक असतील विद्यार्थ्यांना त्या सर्वांना शुभेच्छा की त्यांनाही राष्ट्रपती पुरस्काराचा मान मिळो.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. राज्यात सर्वत्र काल दहीहंडीचा सण उत्साहात साजरा करण्यात आला. मुंबई, ठाणे आणि पुणे शहरात उंचच उंच बांधलेल्या हंड्या फोडण्यासाठी गोविंदा पथकांमध्ये चुरस दिसून आली. अनेक ठिकाणी गोविंदा पथकांनी 9 तसंच 10 थर रचले. ठिकठिकाणच्या दहीहंडी मंडळांना राजकीय नेते, अभिनेते, कलावंतांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या. ठाण्यातील टेंभी नाका इथं आयोजित करण्यात आलेल्या दहीहंडीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावली. गोविंदा पथकांनी दहीहंडी फोडताना सर्व प्रकारची सुरक्षा बाळगण्याचं आवाहन त्यांनी केलं. मुंबईतील अंधेरीतल्या वेसावे कोळीवाड्यात लाकडी काठीला टोकदार भाला बांधून दहीहंडी फोडण्याची परंपरा आहे. इथल्या कोळी समाज संस्थेचे अध्यक्ष वीरेंद्र मासळी यांनी ही दहीहंडी फोडली. मुंबईत विविध ठिकाणी झालेल्या दहीहंडी उत्सवात 100 अधिक गोविंदा जखमी झाल्याची माहिती महापालिकेनं दिली आहे. पुण्यात विविध मंडळांनी आयोजित केलेल्या दहीहंडी उत्सवात तरुणाईचा जल्लोष पाहायला मिळाला. नाशिक शहरातील पुरातन मुरलीधर मंदिरासह अन्य सर्व कृष्ण मंदिरांमध्ये कृष्ण जन्माष्टमी आणि दहीकाला उत्साहात पार पडला. अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी इथं श्री साईबाबा संस्थानच्या वतीनं श्रीकृष्ण जन्मोत्सव आणि दहीहंडी उत्सव पारंपरिक पद्धतीनं साजरा करण्यात आला. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. राज्याचे माजी पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्यासह 6 जणांविरुद्ध बेकायदेशीर कृत्याच्या आरोपांवरून ठाणे नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईतले व्यावसायिक संजय पुनामिया यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल केला असल्याचं ठाण्याचे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे यांनी सांगितलं. वैद्यकीय व्यवसायातल्या व्यक्तींच्या सुरक्षिततेबाबत शिफारशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं स्थापन केलेल्या राष्ट्रीय कृती दलाची पहिली बैठक काल नवी दिल्लीत झाली. कॅबिनेट सचिव बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. या कृती दलाकडे सूचना नोंदवण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सजेशन्स टू NTF या नावानं नवीन पोर्टल सुरू केलं आहे. यासंदर्भात राज्य सरकारांनी आपापल्या राज्यात वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये किंवा रुग्णालयांमध्ये केलेल्या सुरक्षा उपाययोजनांची माहितीही आरोग्य मंत्रालयानं मागवली आहे. पेशवा घराण्याचे वंशज आणि पुण्यातील श्री देवदेवेश्वर संस्थानचे ज्येष्ठ विश्वस्त डॉ उदयसिंह पेशवे यांचं काल पुण्यात वृद्धापकाळानं निधन झालं. वैकुंठ स्मशानभूमीत काल रात्री त्यांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पुणे विद्यापीठात त्यांनी अनेक वर्ष भूगर्भशास्त्र विभागाचे प्रमुख म्हणून मोठं योगदान दिलं. भूजल साठ्याचा अभ्यास संशोधन यासाठी त्यांनी भारतभर प्रवास केला. ज्येष्ठ अभिनेत्री सुहासिनी देशपांडे यांचं काल पुण्यात त्यांच्या राहत्या घरी निधन झालं. त्या 81 वर्षांच्या होत्या. गेली अनेक दशकं मराठी आणि हिंदी कलाविश्वात त्यांनी एक वेगळी ओळख निर्माण केली होती. माहेरचा आहेर, मानाचं कुंकू, आज झाले मुक्त मी अशा मराठी चित्रपटात तसंच कथा अकलेच्या कांद्याची, राजकारण गेलं चुलीत, लग्नाची बेडी या नाटकांमध्ये त्यांनी भूमिका केल्या. राज्याच्या विविध भागात कालही जोरदार पाऊस झाला. सततच्या पावसामुळे कोयना धरणातील पाणी पातळीत वाढ झाली असून धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तसंच कण्हेर आणि उरमोडी धरणातून देखील विसर्ग सुरू असल्यानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नाशिक जिल्ह्यात गेल्या 3-4 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाचा जोर कमी झाला आहे. गंगापूर धरणातून सुरू असलेला पाण्याचा विसर्गही कमी करण्यात आला आहे. धुळे जिल्ह्यात गेल्या 4 दिवसांपासून होत असलेल्या संततधार पावसामुळे शहरी तसंच ग्रामीण भागात जनजीवन विस्कळीत झालं आहे. अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे शेतांमध्ये पाणी साचून पिकाचं नुकसान झालं आहे. तसंच अनेक घरं कोसळून मोठ्या प्रमाणात आर्थिक हानी देखील झाली आहे. नुकसानाचे पंचनामे करण्याच्या सूचना आमदार कुणाल पाटील यांनी दिल्या आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात सध्या ऊन पावसाचा खेळ सुरू आहे. अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी कोसळत असून पावसासोबतच वेगवान वारेही वाहत आहेत. पुणे शहर आणि परिसरातही काल दिवसभर पावसाच्या मध्यम सरी पडत होत्या. हवामान. कोकण आणि मध्य महाराष्ट्राचा घाट प्रदेश आणि विदर्भात विजांसह तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राजकोट इथं नौदलाच्या सहकार्यानं छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य आणि मजबूत पुतळा उभारणार असल्याची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती. राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांची घोषणा. राज्यातल्या 2 शिक्षकांना पुरस्कार जाहीर. दहीहंडीचा उत्सव राज्यात सर्वत्र उत्साहात साजरा. आणि पेशवा घराण्याचे वंशज डॉ उदयसिंह पेशवे आणि ज्येष्ठ अभिनेत्री सुहासिनी देशपांडे यांचं निधन. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.